द्रविणस्य वः
ॐ त्वमग्ने सप्रधायसि दुष्टो होता वरेण्यः त्वया यज्ञम् वितनुवते
ॐ त्वमग्ने वाजसातमम् सनोरास्वासुवीर्यम् ॐ अग्ने मेरणानिव देवास्त्वं परिपूरसि आराधश्चित्तमञ्जसि
Die Heilung von allen Schwierigkeiten kann nur erfolgen, wenn die egoistische Konzentration auf unsere Begierden und Bequemlichkeiten aufhört. Die Mutter.